उत्पत्ति सोळ बायबलनी चांगली गोट सोडवणार। यहोशुआना मरण मागून इस्रायलीसी देवनी आज्ञा तोडी तेही देवने नेमसाला नाही पाळणार अन तेही ते करारने देशमासून बचेल कनानी साला बाहेर निंगी काहडीनी देवलासाठी इस्रायलसी तेहला खरा देव यहोवाला सोडीनी कनानी देवासी पूजा करूला चालू करी दिदांत। इस्रायल लोका सहपासी कोणी राजा नाही होता ते साठी जेला जी खरा लागना तेनी कर होता। इस्रायली लोका देवनी आज्ञा नाही मानणार तहा तो तेहला तेहने दुश्मन सहपासून हरवूलाने कारणे दंड करील। ये दुश्मन इस्रायली सपासून तेहनी वस्तू साला लुटी लिनात तेहनी माल मिलकत नाश करी देतील अन तेहने आसपास खूबज जना साला मारी टाकतील। मागून तहा इस्रायलसी दुश्मन तेहावर खूब वर्षा पाऊन दुख देवला तेने मागून इस्रायली तेहने पापसा पस्तावा करील अन देव सहून तेहाला बचूलासाठी प्रार्थना करील। मिद्यानीसी 7 वर्ष पावत इस्रायल से पिकला लुटनात। इस्रायलसी लोका खूब बिही गेला अन ते कापरा साला दपी गेत जेथी मिद्यानी लोका तेहला गौसी नी सकत तहा तेहला बचूलासाठी तेने देवला आरडनात। गिदियोन नावना एक इस्रायली गोहो होता। एक दिस तो एक गुप्तित जागामा गहूँ मोळो होता जेथी मिद्यानी लोकानी चोरी नही लेत। देवना देवदूतनी गिदियोन पासी यीनी तेला सांगा हे पराक्रमी बळवान देवदूत ने हारी आहास धाव अन इस्रायल सी साला मिद्यानी सापासून बचव। गिदियोन ने बहास पासी मूर्ति साला समर्पित एक वेदी होती रखे ने पुडली गोट जी देवनी गिदियोनला करूला साठी सांगी ती ते वेदीला सोडूला होता पण गिदियोन लोका असाला हेरी बिह होता ते साठी तेनी रात पुडलनी वाट हेरी ता तेने ते वेदीला तोडीनी तुकडे तुकडा करी दिना। तेनी देवने साठी एक नवी वेदीला बनवना अन तेने वर देवने साठी बलिदान चढवा। दुसरी सकाळना लोकासी हेरा का एखादनी वेदीला तोडीने तुकडे तुकडा करी दिना हा त्यासाठी ते खूप रगवर यी घेत। गिदियोनने भासनी सांगा तुम्ही कच तुमने देवासी सहाय करीनी कोशिश करी रहना हा जो देव आहा तो हा इस्रायल साला लुटूलासाठी मिद्यानी लोका फिरीनी आणात ते होडा बुहू होतात का तेहनी गणत्री बी नाही करी सकायज अति। गिदियोनी तेने इरुद लढूलासाठी इस्रायली साला एक्के हारी बोलवना। गिदियोनी देवपासी 2 निशाणी मागणी करी जेथी तेला विश्वास होईना का देव खरेखर तेला इस्रायलला बचूलासाठी सांगी रहना हा। पुढले निशाणीसाठी गिदियोनी मेंढासे केसाला लिनी तेने जमीनवर ठेवीनी देवला सांगा का सकाळीसनी वस फक्त मेंढासे ते केसासावर पड अन जमीनवर नाही पड देवनी तिसांज करा। मागले राती तेनी देवला सांगा का जमीन भिजी जाऊन दे पण मेंढा केसा कोरडांज राहू दे देवनी तिसांज बी करा। ये दोन्ही निशाणी ने कारणे गिदियोनी विश्वास करा का देवनी खरेखर इच्छा आहा का तो इस्रायल साला मिधानियानी सहपासून बचव। तहा गिदियोनी सैनिक साला ते पासी बोलवना अन 32,000 गोह आणात पण देवनी तेला सांगा काय ते खूप वधारे आहात। तहा गिदियोनी ते अख्खा 22,000 साला घर परत तवाडी दिना जे लढूलासाठी बिह होतात। देवनी गिदियोनला सांगा काय एक गोह अजून बी खूप वधारे आहात त्यासाठी गिदियोनी सैनिक सोडीनी ते अख्खे साला घर दवाडी दिदा। ते राती देवनी गिदियोनला सांगा मिद्यानी से सामनीमा धाव अन तेहला गोठी करता आयक जदवो तू आयक सिल का ते काय गोठी करता हा तर तू त्यांच्यावर हुमला करूलासाठी भिणार नाही. त्यासाठी ते राती गिदियोन खाल त्यांनी सावनी करी अन त्याने एक मिदियानी सैनिकने त्याने दोस्तालाही गोट लावी दाखवी. आयकना जी ती त्याने सपनामा हेरेल होती ती गोहने दोस्तांनी सांगा ये सपनामा अनार्थ आहा का गिदियोननी सेना आपले सेनाला हरवी दिल. जदव गिदियोननी ये आयकना तर त्यांनी देवनी स्तुती करी. तहा गिदियोननी त्याने सैनिक सापासी परत आणत अन त्याने माणूस दरेकला एक एक रण शिंगडा एक माटीना बासन अने एक बळ दीदा. तेही ते सावनीना लीधे तेहला घेरी लीधा. जठ मिदियानी सैनिक नजीक हता गिदियोन ने 300 सैनिक सिंह तेने बळ साला बासनाकन ढांकेल हता. ते साठी मिदियानी लोका ते बोलने उजेडला नहीं हेरी सकला. तहां गिदियोन ने अखे सैनिक सिंह तेने बासना साला एकज समय वर तोड़ीनी अचानकज बोलने उजेडला प्रगट करी दीना. तेही तेने रणशिंगड़ा आवाज खन अन आरडनाथ यहोवानी अन गिदियोनी तलवार देवनी मध्यान साला भिवाड़ी दीदा. ते साठी ते एक दुसरे ला मारूला कापूला लागनात. लगेज गिदियोन ने ते जागलिया साला खूब दुसरे इस्रायली साला मिदियान से मागू लागूला साठी तेहनी सहाय करूला बोलूला साठी दवाडी. तेही तेहने माणूस खूब जना साला मारी टाका. ते लोका गिदियोनला तेहना राज बनूला मांग होता पण गिदियोननी तेहला तिसा नी करून दिदा. पण तेही तेला पासून ते सेना घरेना दागिना मागनात जी तेहने पासून दरेक मिध्यानी सापासून लुटी लिहेल होता. ते लोकाशी खूप जथा गिदियोनला सोना दिदा. तहा गिदियोननी ते सोना मासून एक खास कापड बनवा जिसा का महाराजा पोव होतात. पण लोकाशी ते पूंजा करूला चालू करी दिनात जिसा का तो एक मूर्ती हवी. तहा देवनी फिरीनी इस्रायल साला दंड करनात. कहा काय तेही मूर्तीनी पूंजा करेल होती. देवनी तेहने दुश्मन साला तेहाला हारवूला तेमा खूबज करनात. सेले तेही फिरीनी देवला सहाय करला साठी प्रार्थना करनात. अन देवनी तेहापाशी तेहाला बचवूला साठी दुसरा एक सोडणारला दवाडना. हीज गोट खूप वखत होईनी इस्रायल लोका पाप करतील. देव तेहला दंड करील. ते पस्तावा करतील अन देव तेहाला सोडूला साठी एखादला दवाडील. खूप वर्षा पावत देवनी खूप सोडवना साला दवाडेल जेही इस्रायल साला तेहने दुश्मन पासून बचवनात. सेले ते लोकासी दुसरे देशनी जिसा देव पासी तेहने साठी एक राजानी मागणी करी. ते एक ईसा राजा मांग होतात काय जो ऊंचा अन शक्तिशाळी रह अन जो लढावामा तेहनी आगेवानी ली सक. देवनी विनंती पसंद नहीं आनी. पण तेनी तेहाला जिसांच राजा दीदा जिसा तेही मागणी करेल होती तिसी. न्यायाधीश तेना पेलो अध्याय थी 8 अध्याय सुधी पेलो समुएल 1-10 मासून एक बायबलनी चांगली गोट आहा.